चीनीमंडी.com पॉडकास्ट।
टाटा नॅनोची फेब्रुवारीमध्ये फक्त एकाच कारची विक्री, लवकरच होणार इतिहास जमा। मागणीअभावी निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे ऑटोमोबाईल अर्थात वाहन क्षेत्रात मंदीचं वातावरण आहे। सरकारी उपाययोजनांमुळे हे वातावरण काहीसं निवळलं असलं तरी अद्यापही हे क्षेत्र संकटात असल्याचं टाटा समूहानं घेतलेल्या निर्णयावरून स्पष्ट झालं आहे। टाटा नॅनोनं वाहन क्षेत्राला धक्का दिला आहे। उद्योगपती रतन टाटा यांच्या स्वप्नातील कार अशी ओळख असलेली टाटा नॅनो लवकरच इतिहास जमा होणार आहे। पुढील वर्षापासून या कारचं उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। आता त्याची विक्रीही बंद केली जात आहे। वाहन बनवणारी देशाची प्रमुख कंपनी टाटा मोटर्सनं यावर्षी पहिल्या 9 महिन्यात कमी किंमत असलेल्या नॅनो कारचं एकही उत्पादन केलेलं नाही। कंपनीनं फेब्रुवारीमध्ये केवळ एकाच कारची विक्री केली होती। टाटा मोटर्सनं अधिकृतपणे या कारची विक्री बंद करण्याची कोणतीही घोषणा अद्याप केलेली नसली तरी वर्षभरात या कारचं उत्पादन बंद करण्यात येणार आहे। सर्वसामान्यांना परवडणारी कार अशी टाटा नॅनोची ओळख आहे। परंतु 2019 आतापर्यंत नॅनोच्या फक्त एका कारची विक्री झाली आहे। कार उत्पादनाची मागणी आधी असलेल्या कार आणि नियोजित कारचं उत्पादन याबाबत कंपनीनं काहीही स्पष्ट केलेलं नाही। परंतु कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेनुसार यावर्षी सप्टेंबरमध्ये स्थानिक बाजारात नॅनोचं उत्पादन आणि विक्री झाली नाही। लागोपाठ हा 9वा महिना सुरू आहे। टाटा मोटर्सनं गेल्या 9 महिन्यापासून एकाही कारचं उत्पादन केलेलं नाही। फेब्रुवारीमध्ये मात्र केवळ एकाच कारची विक्री झाल्याची माहिती कंपनीकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतर कंपनीकडून एकाही कारची विक्री करण्यात आलेली नाही हे विशेष। कंपनीनं 2008 वाहनांच्या प्रदर्शनात नॅनो कारला पहिल्यांदा जनतेसमोर आणलं होतं। सर्वसामान्यांची कार अशी नॅनोची ओळख करण्यात आली। परंतु त्यानंतर नॅनोच्या कारच्या विक्रीत घट झाली। गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान टाटा मोटर्सनं स्थानिक बाजारात 297 कारचं उत्पादन केलं होतं तर 299 कारची विक्री करण्यात आली होती। नॅनो कारचं उत्पादन हे एप्रिल 2020 बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत कंपनीकडून मिळाले आहेत। नॅनो कारचं उत्पादन आणि विक्री 2020 बंद होणार आहे। रतन टाटा यांच्या स्वप्नातील कार अशी ओळख असलेली नॅनो कारच्या उत्पादनात भविष्यात कोणतीही गुंतवणूक कंपनी करणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानं या कारचं उत्पादन 2020 बंद होणार आहे। नॅनो कार 2009 बाजारात उपलब्ध करण्यात आली होती। त्यावेळी या कारची किंमत केवळ 1 लाख रुपये इतकी होती। नॅनो कार ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त कार आहे।